ਭੈਣ ਜੀ ਸਤਿ ਸ੍ਰੀ ਅਕਾਲ।
ਸਤਿ ਸ੍ਰੀ ਅਕਾਲ ਭੈਣ ਜੀ।
ਭੈਣ ਜੀ ਤੁਸੀਂ ਕੀ ਪੜ੍ਹਦੇ ਪਏ ਹੋ? ਇਹ ਸਾਡੇ ਸੱਚੇ ਤੇ ਵੱਡੇ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਦੀ ਦਿੱਤੀ ਹੋਈ ਕਿਤਾਬ ਹੈ।
ਇਹ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਦੀ ਬਾਣੀ ਸਾਰੇ ਲੋਕਾਂ ਵਾਸਤੇ ਹੈ?
ਹਾਂ, ਇਹ ਸਾਰੇ ਲੋਕਾਂ ਵਾਸਤੇ ਵੇ, ਇਹ ਸਾਡੇ ਤੇ ਸਾਡੇ ਆਪਣੇ ਲੋਕਾਂ ਸਭ ਵਾਸਤੇ ਹੈ।
ਇਹ ਕਿਤਾਬ ਮੇਰੇ ਵਾਸਤੇ ਕੀ ਸਿੱਖਿਆ ਦਿੰਦੀ ਹੈ?
ਇਹਦੇ ਵਿੱਚ ਤੁਹਾਡੇ ਵਾਸਤੇ ਬਹੁਤ ਚੰਗੀਆਂ ਗੱਲਾਂ ਹਨ।
ਚੰਗੀਆਂ ਗੱਲਾਂ ਕੀ ਮੇਰੇ ਵਾਸਤੇ?
ਹਾਂ ਭੈਣ ਜੀ, ਇਹ ਕਿਤਾਬ ਸਾਨੂੰ ਦੱਸਦੀ ਕਿ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਸਾਰੇ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਪਿਆਰ ਕਰਦਾ ਵੇ। ਪਿੰਡਾਂ ਦੇ ਲੋਕ ਭੂਤ ਪ੍ਰੇਤ ਤੋਂ ਡਰਦੇ ਨੇ ਤੇ ਵਹਿਮਾਂ ਵਿੱਚ ਫਸੇ ਹੋਏ ਨੇ। ਸਾਡੇ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਦੀ ਸ਼ਕਤੀ ਇਹਨਾਂ ਇੱਧਰ ਉੱਧਰ ਦੀਆਂ ਗੱਲਾਂ ਨਾਲੋਂ ਬਹੁਤ ਜ਼ਿਆਦਾ ਹੈ।
ਭੈਣ ਮੈਂ ਤਾਂ ਇਹਨਾਂ ਭੂਤ ਪ੍ਰੇਤਾਂ ਦੀਆਂ ਗੱਲਾਂ ਤੋਂ ਡਰਦੀ ਹਾਂ। ਮੈਨੂੰ ਤਾਂ ਤੂੰ ਪ੍ਰੇਮੀ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਦੇ ਬਾਰੇ ਕੁਛ ਹੋਰ ਵੀ ਦੱਸ।
ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤਾਂ ਸਾਰੇ ਲੋਕਾਂ ਦੇ ਡਰਾਂ ਨੂੰ ਚੰਗੀ ਤਰ੍ਹਾਂ ਜਾਣਦਾ ਵੇ, ਉਹ ਲੋਕਾਂ ਦੇ ਦੁੱਖਾਂ ਤੇ ਲੋੜਾਂ ਨੂੰ ਚੰਗੀ ਤਰ੍ਹਾਂ ਜਾਣਦਾ ਵੇ ਤੇ ਨਾਲੇ ਉਹ ਲੋਕਾਂ ਦੇ ਪਾਪਾਂ ਨੂੰ ਵੀ ਚੰਗੀ ਤਰ੍ਹਾਂ ਜਾਣਦਾ ਹੈ।
ਲੋਕਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਦੁੱਖ ਪਾਪ ਤੇ ਡਰ ਬਹੁਤ ਭਰਿਆ ਹੋਇਆ ਹੈ, ਇਹਨਾਂ ਤੋਂ ਸਾਨੂੰ ਛੁਟਕਾਰਾ ਕਿਵੇਂ ਹੋ ਸਕਦਾ ਹੈ?
ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਚਿੱਤਰ 21 ਵਧਸਤੰਭਾਵਰ ਯੇਸ਼ੂ ਕਾ ਮਰਨ ਪਾਵਲਾ? ਪਾਪੀ ਲੋਕਾਂਨਾ ਪਾਪਾਚਾ ਸ਼ਿਕਸ਼ੇਤੂਨ ਵਾਚਵਿਣਾਸਾਠੀ ਖ੍ਰਿਸਤ ਮਰਨ ਪਾਵਲਾ। ਖ੍ਰਿਸਤਾਨੇ ਆਮਚਾਸਾਠੀ ਬਲੀਦਾਨ ਕੇਲੇ। ਤੋ ਦੇਵਾਚਾ ਕੋਕਰਾ ਹੋਤਾ। ਯੇਸ਼ੂ ਨਿਰਦੋਸ਼ ਹੋਤਾ, ਡਾਗ ਵਿਰਹਿਤ ਹੋਤਾ, ਸ਼ੁੱਧ ਹੋਤਾ। ਤਿਆਚੀ ਆਠਵਣ ਵਧਸਤੰਭ ਕਰੂਨ ਦੇਤੋ। ਜੇਵਾ ਯੇਸ਼ੂਵਰ ਆਮ੍ਹੀ ਵਿਸ਼ਵਾਸ ਠੇਵਤੋ ਵ ਪਾਪਾ ਵਿਸ਼ੇ ਪਸ਼ਚਾਤਾਪ ਕਰਤੋ, ਤੇਵਾ ਆਪਲਿਆ ਪਾਪਾਚੀ ਕ੍ਸ਼ਮਾ ਹੋਤੇ। ਯੇਸ਼ੂ ਆਪਲਿਆਲਾ ਦੇਵਾਚੀ ਮੁਲੇ ਬਨਵਿਤੋ। ਵਿਸ਼ਵਾਸੋ ਖ੍ਰਿਸਤੀ ਮਹਿੰਜੇ ਕਾਯ? ਯਾਚਾ ਅਰਥ ਸਮਝਣਾਸਾਠੀ ਖਾਲੀਲ ਚਿੱਤਰ ਮਦਦ ਕਰੇਲ। चित्र 22 जगात दोन रस्ते आहेत असे येशूने शिकवले। प्रत्येक व्यक्ती जन्मापासून पापाच्या रस्त्यावर असते, तो रस्ता नाशाकडे नेणार असतो। आदामापासून आपणा सर्वांना पापी स्वभाव मिळाला आहे, जो रस्ता स्वर्गाकडे घेऊन जातो त्या अरुंद रस्त्याने जा असे येशूने सांगितले। जेव्हा व्यक्ती आपल्या जीवनात येशूवर विश्वास ठेवते व त्याला अनुसरते तेव्हा त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते। रुंद रस्त्याकडून तो अरुंद रस्त्यात प्रवेश करतो, जो स्वर्गाकडे जातो। जे अरुंद रस्त्याने जातात त्यांना स्वर्गात पापाविषयी न्यायनिवाडा नाही। जर तुम्हाला येशूचे अनुकरण करायचे असेल तर तुम्ही प्रार्थनेच्या द्वारे देवाबरोबर बोलू शकतात। देवा, मी कबूल करतो की मी पापी आहे, माझ्या पापांची शिक्षा भोगण्याकरिता ख्रिस्त वधस्तंभावर मृत्यू पावला असा माझा विश्वास आहे। मला क्षमा कर व मला शुद्ध कर आणि मला तुझ्या कुटुंबातील एक कर। मला येशूच्या मार्गाचे अनुकरण करायचे, जीवनाच्या मार्गात चालायचे आणि मृत्यूनंतर स्वर्गात तुझ्याबरोबर राहायचे आहे। हे देवा, मी तुझा आभारी आहे। जर तुम्ही प्रामाणिकपणे येशूवर विश्वास ठेवलात आणि प्रार्थनेच्या द्वारे अशा रीतीने बोललात तर ज्या ठिकाणी शांती व आनंद आहे अशा अरुंद रस्त्यात तुम्ही प्रवेश कराल। चित्र 23 प्रत्येक वंशातील, प्रत्येक राष्ट्रातील, प्रत्येक भाषेतील व्यक्तीचे येशू स्वागत करताना दिसतो। त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व ते देवाची मुले झाली। जो मार्ग स्वर्गाला जातो अशा अरुंद रस्त्यावर ते आहेत। देवाची मुले एका कुटुंबाप्रमाणे आहेत आणि प्रभूमध्ये सर्व एक झालेले आहेत। चित्र 24 देवाविषयी अधिक शिकण्यासाठी निकोदेमस नावाचा धर्मशिक्षक एक दिवस येशूकडे आला। येशूने त्याला सांगितले, ज्या कोणाला देवाच्या कुटुंबातील भावायचं असेल त्याचा नवीन जन्म होणे आवश्यक आहे. पुन्हा जन्म घेण्यासारखे ते आहे. स्वतःला बदलण्याची शक्ती आपल्याला नाही. जेव्हा आपण ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवतो व त्याला अनुसरतो तेव्हा पवित्र आत्मा आपल्याला नवीन जन्म देतो. तेव्हा आपण नवीन व्यक्ती बनतो, देवाचे लोक होतो. चित्र 25. हे येशूचे शिष्य आहेत. ज्यावेळी येशू स्वर्गात घेतला गेला त्यावेळी पवित्र आत्म्याचे दान पाठविण्याचे अभिवचन त्याने दिले. येशूचे स्वर्गारण होऊन 10 दिवशी शिष्य एकत्रित झाले होते आणि एकदम त्यांना वचन दिले होते त्याप्रमाणे पवित्र आत्मा आला आणि ते पवित्र आत्म्याने भरले गेले. देवाने किती अद्भुत गोष्टी केल्या हे सांगण्यासाठी विविध भाषा बोलण्याचे सामर्थ्य शिष्यांना प्राप्त झाले. खऱ्या विश्वासू व्यक्तीमध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो आणि येशूवर प्रीती करण्यास शक्ती पुरवतो.
चित्र 26. येशूवर विश्वास ठेवण्यापूर्वी व्यक्ती अंधारात चालणाऱ्या माणसाप्रमाणे असते. प्रकाशाचे मार्गदर्शन नसल्यामुळे ती व्यक्ती अडखळते व नेहमी पापात पडते. जेव्हा आपण येशूला अनुसरतो तेव्हा सूर्यप्रकाशात सरळ रस्त्यावर चालणाऱ्या माणसाप्रमाणे बनतो. येशू म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही. जीवनाचा मार्ग सर्व विश्वासणाऱ्यांना शिकवण्यासाठी देव पवित्र आत्मा देतो. चित्र 27. ख्रिस्ती व्यक्ती येशू ख्रिस्तामध्ये नवी व्यक्ती असते आणि देवाच्या वचनाचे आज्ञापालन ती व्यक्ती करते. त्याच्या पापाच्या क्षमेविषयी तो देवाचा ऋणी असतो. विश्वासू ख्रिस्ती व्यक्ती व्यभिचार करीत नाही, भांडणे करीत नाही, वस्तू चोरीत नाही, मूर्तीची वा इतर दैवतांची उपासना करीत नाही, दुष्ट गोष्टींपासून दूर जाण्यासाठी व चांगल्या गोष्टी करण्यासाठी पवित्र आत्मा विश्वासू ख्रिस्ती व्यक्तीला शक्ती पुरवतो. चित्र 28. देवाच्या मार्गावर चालणाऱ्या ह्या कुटुंबाकडे पहा. देवाच्या वचनातील आज्ञेप्रमाणे बायको आपल्या पतीला मान देते व पती देखील आपल्या पत्नीवर प्रीती करतो. ते एकमेकांना सहाय्य करतात व देवावर प्रीती करावयास व त्याचे आज्ञापालन करावयास ते त्यांच्या मुलांना शिकवतात. प्रार्थना व देवाचे काम करण्यासाठी हे ख्रिस्ती कुटुंब असते. चित्र 29. शत्रूवरही प्रीती करावयास येशूने त्याच्या शिष्यांना शिकवले. ज्यांना गरज आहे अशांना आपण मदत केलीच पाहिजे. जे लोक इतर जमातीतील आहेत त्यांना देखील आपण मदत केलीच पाहिजे. चोरांकडून लुटल्या गेलेल्या व मारल्या गेलेल्या माणसाची गोष्ट येशूने सांगितली. दुसऱ्या जातीतील एका माणसाला तो प्रवासी गंभीर अवस्थेत सापडला. त्याने पैशाची विचारपूस केली नाही, परंतु त्याने सहाय्य केले कारण तो गरजेमध्ये होता. अशा प्रकारे आपण चांगल्या गोष्टी कराव्या असे येशूने सांगितले. चित्र 30 ताईत व मूर्ती हे लोक जाळत आहेत. येशूचे अनुकारी होण्यापूर्वी ते या गोष्टींवर विश्वास ठेवित होते, परंतु ज्या गोष्टी दुष्ट आत्म्यांशी वा सैतानाशी संबंधित आहेत अशा सर्व गोष्टींपासून ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी मुक्त व्हायला पाहिजे. ताईत, दुष्ट आत्मे, सैतान यापेक्षा प्रभू हा सामर्थ्यशाली आहे. सैतानाला ख्रिस्ती व्यक्तीने घाबरू नये. आपल्याला मदत करण्यासाठी व सुरक्षित ठेवण्यासाठी आपण केवळ देवालाच सांगितले पाहिजे.
चित्र 31 दुष्ट आत्म्याने भरलेला माणूस या चित्रात आपण पाहतो. त्याच्यामध्ये असलेला दुष्ट आत्मा खूपच शक्तिमान असल्याने त्याला दोराने वा साखळीने देखील बांधता येत नव्हते. येशूने त्या दुष्ट आत्म्याला त्या माणसामधून बाहेर निघण्यास सांगितले आणि त्याप्रमाणे तो निघालाही. तो माणूस पूर्णपणे बरा झाला आणि येशूने त्याच्यासाठी काय केले हे त्याने आपल्या मित्रांना सांगितले. दुष्ट आत्म्यापेक्षा अधिक सामर्थ्य येशूला होते. येशूचे आज्ञापालन दुष्ट आत्म्यांना आणि सैतानालाही करावे लागे. तुम्ही दुष्ट आत्म्यांनी त्रासलेला आहात तर ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना तुमच्याबरोबर प्रार्थना करायला सांगा. दुष्ट आत्म्यांना दूर कराव्यास प्रभू येशू ख्रिस्ताला सांगा. आपण जर येशूवर प्रीती करतो तर तो आपल्या अंतःकरणात वास करतो, त्याची शक्ती आपले संरक्षण करते आणि सैतान आपल्याला इजा करू शकत नाही. चित्र 32 येशूच्या मागे जाताना विश्वासणाऱ्यांना मोहात पाडण्यास सैतान सुरुवात करतो असे हे चित्र दाखविते. आपण देवाला विसरावे आणि पैसा, तंबाखू, कपडे, दारू आणि इतर गोष्टींविषयी विचार करावा असे सैतानाला वाटते. या गोष्टी आपल्याला आनंद देतील असे सैतान म्हणतो, परंतु सैतान लबाड आहे आणि तो आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतो, आपला नाश करतो. विश्वासू ख्रिस्ती जेव्हा येशूच्या स्वाधीन होतो आणि त्याला अनुसरतो तेव्हा वाईट गोष्टींचा प्रतिकार करणे त्याला शक्य होते. चित्र 33 येशूने ही गोष्ट सांगितली. एक तरुण मनुष्य घर सोडून दूर गेला आणि त्याने सर्व वाईट गोष्टी केल्या. त्याच्या वडिलांनी दिलेले सर्व पैसे त्याने खर्च केले, त्याने व्यभिचार केला, खूप पाप केले. सर्व पैसे संपल्यानंतर कडक दुष्काळ पडला आणि तो खूप भुकेला आणि गरीब झाला. त्याला त्याच्या पापाविषयी दुःख वाटले आणि तो वडिलांकडे परतला. त्याने वडिलांजवळ क्षमा मागितली. त्याचे वडील त्याच्यावर खूपच प्रेम करीत असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला परत स्वीकारले. ही गोष्ट आपल्याला हेच सांगते की आपण पाप केले तर मनापासून त्याविषयी दुःख वाटायला हवे, पश्चाताप करून पापापासून दूर जायला हवे. चित्र 34. हे पुरुष आणि स्त्रिया त्यांचा नातेवाईक आजारी असल्यामुळे दुःखी दिसत आहेत असे दिसते. जर देवाचे लोक आजारी पडले तर त्यांनी काय करावे? त्यांनी प्रार्थना करावी आणि देव जे काही चांगले असेल तेच करणार असा विश्वास धरावा. देवाची इच्छा असेल तर तो आजारी व्यक्तीला बरे करेल किंवा योग्य औषध मिळविण्यासाठी मदत करेल. देव आपल्यावर प्रीती करतो आणि त्याच्या मुलाविषयी जे काही घडते त्यावर ताबा ठेवतो. आपण अजिबात घाबरता कामा नये, कारण विश्वासू ख्रिस्ती व्यक्तीला सैतानापासून देव वाचवतो. त्रासाच्या वेळी शांती देण्यासाठी येशू आपल्याबरोबर आहे. चित्र 35. आपण एके दिवशी मरणार हे आपल्याला माहीत आहे, पण त्यानंतर आपले काय होते? जेव्हा विश्वासू ख्रिस्ती व्यक्ती मृत्यू पावते तेव्हा ख्रिस्ताबरोबर त्याचा आत्मा जातो. देवाचे वचन सांगते की येशूबरोबर आपण जाणार. त्याच्या मित्रांनी त्याच्यासाठी दुःखी होऊ नये. आपण पापापासून वाचले आहोत आणि देव आपल्यावर प्रीती करतो हे आपल्याला माहीत असल्यामुळे आपण मृत्यूला घाबरता कामा नये. अविश्वासणाऱ्या व्यक्तीला मृत्यूनंतर देवाबरोबर जीवन घालविण्याची अद्भुत आशा नाही. शिक्षेच्या ठिकाणी ते जाणार, तुम्ही मृत्यूनंतर कोठे जाणार?
चित्र 36. या ठिकाणी शरीराचे निरनिराळे अवयव आपण पाहतो. शरीराच्या प्रत्येक अवयवाला स्वतःचे कार्य आहे. डोळा पाहण्यासाठी, कान ऐकण्यासाठी, मुख बोलण्यासाठी व खाण्यासाठी आहे. सर्व अवयव एकत्र मिळून काम करतात. जर एखाद्या अवयवाला इजा झाली तर संपूर्ण शरीराला दुःख होते. सर्व विश्वासू ख्रिस्ती व्यक्ती एका शरीराचे अवयव आहेत असे देव म्हणतो. त्या शरीराचे मस्तक येशू आहे. प्रत्येक विश्वासू व्यक्तीसाठी काहीतरी काम नेमून दिले आहे. प्रत्येक काम संपूर्ण शरीर बळकट करण्यासाठी सहाय्यभूत ठरले पाहिजे. सर्व विश्वासणाऱ्यांनी इतरांवर प्रीती केलीच पाहिजे आणि एकत्र काम केले पाहिजे, नाहीतर ख्रिस्ताच्या शरीराला त्रास होईल. चित्र 37. देवाची उपासना करण्यासाठी सर्व विश्वासणाऱ्यांनी एकत्र यायला पाहिजे. देवाच्या वचनातून आपण शिकावे, भक्तिगीते गावी, प्रार्थना करावी, देवाच्या कामासाठी आपण दाणे आणली पाहिजेत. प्रभू येशूचा मृत्यू आपण स्मरणात ठेवावा अशी देव आज्ञा करतो. या ठिकाणी देवाचे लोक भाकर व द्राक्षरसाची सहभागिता करीत असताना आपण पाहतो. आपल्यासाठी मोडल्या गेलेल्या शरीराची आठवण भाकर करून देते व आपल्याला पापापासून मुक्त करण्यासाठी सांडल्या गेलेल्या येशूच्या रक्ताची आठवण द्राक्षरस करून देतो.
चित्र क्रमांक 38. येशू ख्रिस्ताने वचन दिल्याप्रमाणे तो अचानक एके दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर येईल. खऱ्या विश्वासू जनांना म्हणजे त्याच्या कुटुंबाला घेण्यासाठी तो येईल. मरण पावलेल्या देवाच्या सर्व लेकरांना येशू पुन्हा जिवंत करील आणि त्यांच्या कबरा रिकाम्या राहतील आणि जिवंत असलेली देवाची लेकरे येशू बरोबर स्वर्गात जातील. आपण सर्व येशूला ढगांवर भेटू आणि सर्व काळ त्याच्याबरोबर राहू. जे अविश्वासी म्हणजे येशूवर विश्वास ठेवणारे नाहीत असे लोक न्यायदंडाचा सामना करण्यासाठी ह्या पृथ्वीवरच राहतील. येशूचे पुन्हा येणे केव्हा होईल याची नक्की वेळ आम्हाला ठाऊक नाही, परंतु आपण त्याच्या आगमनाकरिता नेहमीच तयार असले पाहिजे. आज जर येशू आला तर त्याला भेटण्यास आपण तयार आहात काय?
चित्र 39. ह्या चित्रातील झाड फळ देते त्याप्रमाणेच विश्वासू ख्रिस्ती व्यक्ती आत्म्याची फळे देते. येशू म्हणाला, मी खरा द्राक्षवेल आहे, तुम्ही फांद्या आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहिला व मी तुमच्यामध्ये असेन तर तुम्ही भरपूर फळे द्याल. देवाचा आत्मा आपल्यामध्ये राहतो आणि प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा, लीनता, इंद्रिय दमन इत्यादी फळे आपल्या जीवनात निर्माण करतो. झाडाच्या फांद्या जर फळ देत नाहीत तर त्या कापल्या जातात, त्या सुकतात आणि त्यानंतर त्या जाळल्या जातात. येशूच्या अनुकाऱ्यांना अधिक फळे द्यायची आहेत व त्यामुळे देव पित्याचे गौरव करायचे आहे. चित्र 40. येशूने सर्व ख्रिस्ती व्यक्तींना अद्भुत वार्ता सांगण्यासाठी व पापापासून आणि नरकापासून इतरांना वाचवण्यासाठी सांगितले. विश्वासू ख्रिस्ती व्यक्ती ही आज्ञापालन करीत आहेत असे दिसते आणि येशूविषयी इतरांना सांगत आहे. ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी देवाचा पवित्र आत्मा मदत करेल. तुम्हाला ह्या चित्रमय पुस्तकातून जो अनुभव आला तो तुम्ही इतरांना विदित करून सांगू शकता.
येशू देवाच्या स्वरूपाचा असूनही देवा समान असणं हा लाभ असा त्यानं मानला नाही, तर त्यानं स्वतःला रिक्त केलं, म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचं स्वरूप धारण केलं आणि मनुष्य प्रकृतीचं असं प्रकट होऊन त्यानं मरण आणि तेही वधस्तंभावरचं मरण सोसलं. ह्या मर्यादेपर्यंत आज्ञापालन करून त्यानं स्वतःला लीन केलं. यामुळं देवानं त्याला फारच उंच केलं आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिलं, यासाठी की स्वर्गात पृथ्वीवर आणि पृथ्वीखाली जे काही आहे त्यानं येशूच्या नामाने गुडघे टेकावे आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिव्हेनं येशू ख्रिस्त प्रभू आहे असं कबूल करावं.